सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि आजचा आपला शो म्हणजे युपीएससी एमपीएससी साठी ट्राय करणाऱ्यांसाठी एक मेजवानी. आज आपल्या सोबत नरेंद्र पाटील सर आहेत, मुंबई मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी. या सगळ्या गोष्टी ऐकत असताना ना मला ह्या विद्यार्थ्यांना म्हणजे जी मंडळी तुम्हाला आता नाशकातली ऐकताहेत, जी पोरं ऐकताहेत, त्यांना खरंच असं स्वतःला बनवावं असं वाटेल की बॉस चॉईस ही माझ्या हातात राहिली पाहिजे, मला सिलेक्ट करता आलं पाहिजे की मी इकडे जायचं की तिकडे जायचं, या पद्धतीने स्वतःला घडवा.
बरोबर आहे. आणि जेव्हा आपण आपल्या चॉईस प्रमाणे सिलेक्ट करतो ना, त्यावेळेस मग तुम्हाला तुमच्या डिसिजन बद्दल कधी रिग्रेट नाही वाटत.
सर बरीच अशी मुलं सुद्धा आहे, इव्हन माझ्या ओळखीचे कितीतरी ग्रुप्स असे आहेत, त्यांनी एमपीएससी एक चार चार पाच पाच वेळा ट्राय केला, कितीतरी विद्यार्थी तीन तीन वर्षांपासून ट्राय करता आहेत, तरी सुद्धा सक्सेस मिळत नाहीये, यश मिळत नाहीये, आणि कुठेतरी असं खचून गेल्याची भावना येते. मग कुठेतरी म्हणतो माणूस की नको बाबा मग हे आपण सोडून देऊयात. या विद्यार्थ्यांना काय सांगावं असं वाटतंय सर?
मी ह्या विद्यार्थ्यांना हा सल्ला देऊ इच्छितो की ही एक स्पर्धा परीक्षा आहे आणि ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्या कष्टाबरोबरच नशिबाचाही फार मोठा भाग असतो.
अच्छा.
तुमच्या त्यावेळेस वातावरण, तुम्ही पेपर कसा लिहिला, कारण दोन दोन तीन तीन मार्कांनी सुद्धा तुम्ही मेरिट लिस्ट वर खाली वर होऊ शकता.
बरोबर.
त्यामुळे जर याच्यात आपल्याला यश नाही मिळालं तर असं बिलकुल समजू नका की तुम्ही आयुष्यात काहीच केलं नाही किंवा तुमच्याकडनं काहीच झालं नाही. बिलकुल याच्यात खचून जाण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही या प्रवासात सामील झालात, तुम्ही हा प्रयत्न केला, ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे.
बरोबर.
आता आमच्या बरोबर माझ्या बरोबर माझे बरेचसे मित्र आहेत जे माझ्या बरोबर अभ्यास करत होते पण ज्यांना युपीएससी मध्ये सक्सेस नाही मिळालं, पण नंतर मग ते त्यांच्या जीवनात आता ते खूप खूप सक्सेसफुल आहेत. त्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं कामगिरी केली. म्हणजे मी तुम्हाला सांगेल, आमचा एक मित्र आहे की कमलेश वालावलकर, त्यांनी त्याचं युपीएससी मध्ये सिलेक्शन झालं नव्हतं. आमचा जो युपीएससीचा प्रवास होता त्याच्यावरती त्यांनी एक पुस्तक लिहिलं, बाकी शून्य नावाचं पुस्तक मराठीत. हा, बाकी शून्य, कमलेश वालावलकर. त्या पुस्तकाचं मराठीत आता इतकं मोठं स्थान आहे की आजपर्यंतच्या टॉप 20 मराठी पुस्तकांमध्ये त्याच्या पुस्तकाचं नाव घेतलं जातं.
क्या बात आहे, क्या बात आहे.
हा, त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की अजिबात खचून जायचं नाही, वेडावाकडं विचार करायचा नाही. आपण अभ्यास केला, तीन वर्ष आपण प्रयत्न केला, आयुष्यात सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडतात असं नसतं. इथे आपल्याला सक्सेस मिळालं नाही तर याचा अर्थ आपण दुसरीकडे कुठेतरी आपल्याला सक्सेस मिळू शकेल किंवा आपण दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात काहीतरी करू शकू. पण आपण इथे जो अभ्यास केला तो वाया गेला असंही नसतं.
बरोबर.
याच्यात जे तुम्हाला ज्ञान मिळालंय त्या ज्ञानाचा खूप ठिकाणी फायदा होतो.
बरोबर.
आमचे श्रेष्ठ मित्र ज्यांनी युपीएससीचा अभ्यास केलाय ते आज जर्नलिझम मध्ये खूप चांगलं काम करतायत.
अच्छा.
हो, कारण त्यांना भारताबद्दल सगळं माहित असतं, सगळ्या स्कीम्स माहित असतात, त्यांचं नॉलेज बेस खूप मोठा झालेला असतो आणि ते इव्हेंच्युअली खूप सक्सेसफुल झाले पत्रकारितेमध्ये, लिहिण्यामध्ये. तर इतर बरेचसे फील्ड आहेत ज्यामध्ये आपण जाऊ शकतो, त्यामुळे अजिबात खचून जायचं नाही. तीन चार वर्ष अभ्यास करायचा, जेव्हा आपल्याला वाटेल की नाही होते किंवा इतर दुसरी कुठली चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे त्यावेळेस त्या ऑपॉर्च्युनिटी कडे जावं.
नाशिक खऱ्या अर्थानं प्रचंड व्हॅल्युएबल आहेत या सगळ्या गोष्टी. रुद्र आहे तुमच्या सोबत, हे बोलणं ह्या गप्पा अशाच सुरू राहणार आहे. जस्ट इट यून बरा तेरा.